भाषा आपली सर्वांचीच. लेख तिसावा. चिन्यांचं चित्रमय चक्रव्यूह. चिन्यांचा चित्रमय चक्रव्यूह. इंग्लंडची भाषा इंग्लिश, जर्मनीची जर्मन, तशी इंडियाची इंडियन असा समज बहुतेक सर्वच युरोपियन लोकांचा असतो हे आपल्याला त्यांच्याशी बोलल्यावर लगेचच लक्षात येतं आणि आपल्याला गंमत वाटते. बिचारे, यांना आपल्या भारताबद्दल काहीच कसं ठाऊक नाही. त्यांच्या अगाध अज्ञानाची गंमत वाटते. त्यांचं सामान्य ज्ञान फारच कच्चं आहे हे कळल्यावर आपल्यातल्या काही जणांना त्यांची कीवही येते. सर्वसाधारण युरोपियन माणसाचं हे अज्ञान आहे, पण त्याच्या अज्ञानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पश्चिम आशियापासून युरोपपर्यंत पसरलेलं ऑटोमान साम्राज्य, शार्लमान साम्राज्य, रोमचं पवित्र साम्राज्य वगैरे साम्राज्य हळूहळू दुर्बळ होऊन अस्ताला गेली आणि त्यानंतर युरोपात नवी राष्ट्र उदयाला आली. ह्या काळात युरोपात राष्ट्रवादाचा उदय झाला असं म्हटलं जातं, पण त्या राष्ट्रवादाचा आधार मुख्यतः भाषा हाच होता आणि त्यामुळे ही नवी राष्ट्र मुख्यतः भाषेच्या आधारावर उभी राहिली. हे झालं युरोपात, पण आपल्या भारतीय उपखंडात तर सुदैवानं असं काही घडलं नाही. तरीही अशा प्रकारचं अज्ञान आपल्याकडेही कमी नाही. अगदी ह्याच युरोपियन चालीवर आपला असा प्रामाणिक समज असतो की चीनची भाषा चिनी. युरोपियनांच्या अज्ञानाला जसं ऐतिहासिक कारण आहे, तसंच आपल्या अज्ञानालाही ऐतिहासिक कारण आहे. ह आपलं कारण म्हणजे आपली 1947 पर्यंतची राजकीय गुलामगिरी, नंतरची मानसिक गुलामगिरी. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे इंग्लिश माध्यम आणि जगाकडे बघण्यासाठी आपण इंग्लिश नावाच्या एकमेव खिडकीचा उपयोग करतो हे आहे. चिनी नावाची भाषाच नाही असं कोणी म्हटलं तर, आता चीनची भाषा चिनी नाही तर कोणती असणार, जपानी? चीनची भाषा चिनीच असणार असं ठणकावून तावातावानं सांगण्याच्या तयारीत असणार तुम्ही, पण जरा धीरानं. चीनची भाषा चिनी तर नाहीच नाही, पण चीनमध्ये एकच भाषा आहे असं समजणं हेच मुळात आपलं मोठं अज्ञान आहे. भारतात जशी भारत, भारती, इंडियन वगैरे नावाची भाषा अस्तित्वात नाही, तर मराठी, गुजराती, सिंधी, पंजाबी, बंगाली अशा अनेक भाषा आहेत. त्याचप्रमाणे चीनमध्येही प्रमुख अशा 1-2 नव्हे तर खूप म्हणजे चांगल्या 8 भाषा आहेत. त्या भाषा, एक पैचिंग हुआ ही चीनची राष्ट्रभाषा आहे, 2 कांगसू, 3 हुनान, 4 क्वांगसी, 5 हाका, 6 फुकेन, 7 ख्वांगतुंग आणि 8 फुकियान. या झाल्या चीनच्या मुख्य भूमीवर बोलल्या जाणाऱ्या चिनी प्रकारातल्या प्रमुख भाषा. ह्या सर्व भाषा चिनी भाषा कुटुंबातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यात काही साम्य आहेत, पण त्या एकच आहेत असा समज करून घेणं चुकीचं आहे. मराठी, बंगाली, इंग्लिश, रुमानियन या भाषांमध्ये जितपत साम्य आहे तितपतच साम्य ह्या भाषांमध्ये आहेत. चीनमध्ये भाषा बऱ्याच असल्या तरी जगातलं एक भाषिक आश्चर्य म्हणता येईल अशी एक चित्ररूप एकात्मता त्या देशात गेली काही हजार वर्ष टिकू नये. त्यांच्या चित्रलिपीत लिहिलेला मजकूर हा सर्वांना कळतो, कळू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, चित्रात आपण उडणारा पक्षी दाखवतो, तशी खूण केली की त्याचा अर्थ माणूस. हे चीनमधल्या सर्व साक्षरांना म्हणजे अर्थात सचित्र असणाऱ्या सर्वांना कळतं. अक्षर येणारा तो साक्षर, तसा चिनी भाषेतली चित्र येणारा तो सचित्र. आपल्याकडे निरक्षरांची संख्या खूप आहे म्हणून काहीजण पाश्चात्त्यांच्या नादानं खूप आरडाओरड करत असतात. चीन देशात निरचित्र माणसांची संख्या खूप आहे, पण तिकडे तसा आरडाओरडा कोणी करत असल्याचं ऐकिवात नाही. हो, आणि पुढच्या शतकात आरंभी भारतात अमुक कोटी निरक्षर असतील अशी भविष्यवाणी अनेक पाश्चात्य अमेरिकन विद्वान करीत असतात, पण चीनबद्दल कोणी कधी ब्रसुद्धा काढत नाही. कारण सोपंय, चीनमधल्या भाषांमध्ये अक्षरच नसतात, मग निरक्षर माणसं कशी असतील चीनमध्ये? चीनच्या ह्या प्रश्नाबाबतही अमेरिकन विद्वान निराजकारणी नेहमीप्रमाणे अगतिक होतात. तुम्ही कधी एखादा चिनी चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला आठवेल की त्यात खालच्या बाजूला चिनी लिपीत सबटायटल्स असतात. आता चिनी माणसांना ह्या सबटायटल्सची गरज काय असा प्रश्न आपल्या मनात सहजच येतो. सबटायटल्स असण्याचं कारण म्हणजे चित्रपटात वापरली गेलेली भाषा ही साधारणतः त्यांची राष्ट्रभाषा पैचिंग व्हा असते. ही सर्वांना म्हणजे त्यांच्याच देशातल्या सर्वांना समजणारी नसते, म्हणूनच त्यांच्या चित्रलिपीत सबटायटल्स दिलेली असतात. इतर चिनी भाषांमध्ये चित्रपट डब करण्यापेक्षा हा प्रकार सोपा आणि कमी खर्चाचा असतो. आकारानं मोठ्या असणाऱ्या देशात लोकसंख्याही खूप असेल तर सर्वांची भाषा समान नसतेच. मग अशा देशांना राष्ट्रांना भाषिक प्रश्न ग्रासतात, सतावतात आणि त्यावर तोडगे काढण्याचे प्रयत्न सुरू होतात. चिनी चित्रपटांमधल्या सबटायटल्सचं कारण हे आहे. तिबेट, सिंकियांग वगैरे काही प्र देश लष्करी ताकदीच्या आणि उत्तम मुत्सद्देगिरीच्या जोरावर चीननं गेल्या काही दशकात आपल्या देशाला सहजपणे जोडले आहेत. पण ह्या नव्या प्रदेशांचा, तिथल्या लोकांचा आणि त्यांच्या भाषांचा चिनी भाषांशी तसा काहीही संबंध नाही. पण मूळच्या चीन देशात एक विलक्षण आश्चर्यकारक गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांची चित्रलिपी. आपण समजतो त्या अर्थानं चिनी भाषेला लिपी नाहीच, आहेत ती फक्त चित्र. शतकांच्या ओघात सोपी अधिक सोपी होत आलेली चित्र. सबटायटल्स म्हणजे चित्रच असतात, म्हणूनच ती देशभरातल्या सर्वांना म्हणजे सचित्र असणाऱ्यांना कळतात. भाषेचा प्रश्न सुटला नाही तरी तात्पुरता तोडगा म्हणून ह्या पद्धतीचा वापर गेली अनेक शतकं नव्हे अनेक हजार वर्ष होत आहे. अलीकडे मात्र चिनी भाषेसाठी लिपी म्हणजे ध्वनीवर आधारित ध्वनिलिपी असावी ह्या दृष्टीनं पाश्चात्य आधुनिक बनू इच्छिणाऱ्या चीनमध्ये लिपीचा शोध घेण्याचं काम जोरात चालू आहे. चीनमध्ये आज जवळजवळ घरोघरी संगणक आले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या संगणकांवर चिनी भाषा आणि चित्रलिपी आहे. ह्या संदर्भात प्रत्येक भारतीयानं आपल्या देशाचा विचार करून पाहावा की आपल्याकडच्या किती संगणकांवर एखादी भारतीय लिपी असते. अमेरिका छाप आधुनिकता, जीन्स, कोकाकोला, पेप्सी, मॅकडोनल्ड वगैरेंचा परिसस्पर्श झाल्यावर अत्यल्प काळातच पूर्व युरोपातलं भलं मोठं बलाढ्य पोलादी कवचाचं सोव्हिएत संघराज्य बघता बघता पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं आणि इतिहास जमा झालं. पाश्चात्य वळणाच्या आधुनिकतेच्या कल्पनेपलीकडे चीनची घोडदौड वेगानं चालू झालेलीच आहे. त्या घोडदौडीचा परिणाम चीनमधल्या भाषांवर, त्यांच्या प्राचीन चित्रलेखनावर आहे आणि एकूणच त्यांच्या संस्कृतीवर तो काय होतो हे आता बघायचं आहे. घोडा मैदान जवळच आहे.